लुकाचे शुभवर्तमान याचा 24वा अध्याय. आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेच कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले. त्यांना धोंड कबरेवरून लोटलेली आढळलं. त्या आत गेल्या परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. यामुळे त्या आवक झाल्या असतानाच अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरुष त्यांच्या बाजूला उभे राहिले. तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केले असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्या मध्ये का करता? तो येथे नाही, तो उठला आहे. तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला धरून पापी लोकांच्या हाती द्यावे, त्यास वधस्तंभावर खेळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे. नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली. त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टीचे वर्तमान 11 प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले. त्या स्त्रिया मग्दलिया नगराची मरिया योहन्ना आणि याकोबाची आई मरिया ह्या होत्या. त्या आणि इतर स्त्रिया सुद्धा ज्या त्याच्या बरोबर होत्या प्रेषितांना ह्या गोष्टी सांगत होत्या. पण प्रेषितांना त्याचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्यास तागाच्या गुंडाळ्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला. त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे शिष्य यरुशलेम शहरापासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते एकमेकाशी ह्या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते. ते बोलत असताना आणि ह्या गोष्टीची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्या बरोबर चालू लागला. पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. येशू त्यांना म्हणाला, चालत असताना तुम्ही एकमेकीबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत? चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले. त्यांच्यातील एक जण ज्याचे नाव क्लायपा होते तो त्यास म्हणाला, ह्या दिवसामध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेम शहरात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय? येशू त्यांना म्हणाला, तुमच्या मते कोणत्या गोष्टी? ते त्यास म्हणाले, नासरेतकर येशू विषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यासमोर एक महान संदेष्टा झाला. आणि आम्ही चर्चा करीत होतो की असे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खेळले. आम्ही अशी आशा केली होती की तोच एक आहे जो इस्रायलाची मुक्तता करेल. आणि या सगळ्यांशिवाय हे सगळे घडून गेलेल्या गोष्टीला आज 3 दिवस झालेत. आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हास आश्चर्यचकित केले आहे. आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की त्यांना देवदूताचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेल्या आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते तसे त्यांना आढळले. पण त्यांनी त्यास पाहिले नाही. मग येशू त्यांना म्हणाला, संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय? आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्टापर्यंत सांगून शास्त्रलेखात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले. ज्या खेड्यामध्ये ते जात होते त्यांच्याजवळ जे आले आणि येशूने असा बहाणा केला की जणू काय तो पुढे जाणार आहे. परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले, आमच्या बरोबर राहा कारण संध्याकाळ झालीच आहे आणि दिवसही मावळला आहे. मग तो त्यांच्या बरोबर राहाव्यास आत गेला. जेव्हा तो त्यांच्या बरोबर जेवायला मेजाभोवती बसला त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोलडी व तो त्यांना ती देऊ लागला. तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. मग ते एकमेकांना म्हणू लागले, तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतकरणाला आतल्या आत उखळी येत नव्हती काय? मग ते लगेच उठले व यरुशलेम शहरास परत गेले. तेव्हा त्यांनी 11 प्रेषित व त्याच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले. प्रेषित आणि इतर जण म्हणाले, खरोखर प्रभू उठला आहे आणि शिमोनाला दिसला आहे. नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्यांना सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्यास कसे ओळखले ते सांगितले. ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, तुम्हास शांती असो. ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की ते भूत आहेत. तो त्यांना म्हणाला, तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या? माझे हात व पाय पहा, तुम्हास मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पहा की मला आहे तसे हाडमास भूताला नसते. असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. तरीही त्याच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना. तरी आनंदामुळे विश्वास न धरता आश्चर्यचकित झाले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे? मग त्यांनी त्यास भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. त्याने तो घेतला व त्यांच्या समोर खाल्ला. तो त्यांना म्हणाला, याच त्या गोष्टी ज्या मी तुमच्या बरोबर असताना सांगितल्या होत्या की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे यामध्ये माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे. नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्याची मने उघडली. मग तो त्यांना म्हणाला, पवित्र शास्त्रात असे लिहिलेले आहे की ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे आणि यरुशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चाताप व पापाची क्षमा घोषित करण्यात यावी. या गोष्टीचे तुम्ही साक्षी आहात. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल, तोपर्यंत ह्या शहरात राहा. नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद देत असतानाच तोपर्यंत आकाशात वर घेतला गेला. नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेम शहरास परतले आणि ते परमेश्वराच्या भवनात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.